3.5 per Red FM War. Aki Tsautis Chiwe, Morning No. 1 Maghe, Rudra, Tuncha, Sobat, and Morning No. 1 Maghe, Cricket Ka Khumar, World Cup T20, Mohammad Shahzad. कडक फॉर्मचा पाहायला मिळाला आणि दक्षिण आफ्रिकेची 37 धावांनी बाजी मारण्याची छानशी घटना पाहायला मिळाली टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये. एकूणच 19 बॉल्समध्ये 44 बॉल रन्स करणारा शहजाद हा सगळ्यांचं आकर्षण ठरला. आणि दुसरीकडे वेस्ट इंडिजची कालची मॅच श्रीलंका आणि विंडीज, बाबो क्रिस गेल आलाच नाही रे खेळायला, भयाण भयाण मॅच झाली. पण विंडीजनी कडक मारलेली आहे मॅच, लय भारी मस्त झकास. एकूणच टी ट्वेंटी वर्ल्ड कप बद्दल अजून काही महत्वपूर्ण गप्पा मारायच्या आहेत आपल्याला आज. अँड थोडी ही देर मे 8 का 3 लेके हाजिर होंगे. फिलहाल जिन जिन टीम्स की पुंगी बजी है उनके लिए एक गाना डेडिकेट करेंगे. पुंगी फ्रॉम एजेंट विनोद, सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.